आहे, तर त्यांचा एकट्याचा हा प्रयत्न आहे किंवा होता की संपूर्ण जगामध्ये कृष्ण भावनाभावित आंदोलनाचं प्रचार करेल. तर हे जे कृष्ण भावनाभावित आंदोलन आहे हे अतिशय अधिकृत असं एक आंदोलन आहे, जे की प्राचीन गुरु शिष्य परंपरेवर आधारित आहे. ही जी परंपरा आहे ह्याला ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय, की स्वतः भगवंतांनी हे ज्ञान ब्रह्मदेवाला प्रदान केलं आणि नंतर ते परंपरेमध्ये एवं परंपरा प्राप्त शिल प्रभुपादांपर्यंत प्राप्त झालं. आणि प्रभुपादांनी जेव्हा पाहिलं की भारताची स्थिती अतिशय आवडीत झालेली आहे, ज्या ठिकाणी वेदिक धर्माची स्थापना झालेली आहे, आणि त्यामुळे त्यांनी अमेरिकेत जाऊन इस्कॉनची स्थापना केली. आणि जेव्हा जुलै 1966 इस्कॉनची स्थापना झाली त्यावेळेस प्रभुपादांनी इस्कॉनची काही ध्येय ठरवली. आणि आपण सर्व इस्कॉनचे सदस्य आहे, सर्वांना आपले ध्येय माहिती पाहिजे की कोण्या ध्येयाप्रती आपण कार्य करत. दुर्दैवाने आम्ही परीक्षा घेतली तर एकाही विद्यार्थ्याला ध्येय लिहावं, काही जणांना 7 का 7 हे पण कन्फ्युज आहे. ॲक्च्युली प्रभुपादांनी 7 ध्येय लिहिले आणि उत्तर देणारे सर्वांनी कन्फ्यूज केलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला जर ध्येय माहीत असेल तर आपण त्या ध्येयाप्रती वाटचाल करू शकतो. कारण प्रभुपादचे ध्येय जे आहे ते आपल्या सर्वांचे ध्येय. प्रभुपादांनी एक ध्येय लिहिलेलं आहे की वैदिक संस्कृतीचे जतन करणे आणि वैदिक संस्कृतीनुसार लोकांना राहण्याकरता प्रेरणा देणे आणि तसं प्रशिक्षण देणे, टू सिस्टमॅटिकली प्रपोगेट कृष्णाचे, हे एक सिस्टमॅटिक आपलं कार्य आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी आपण भगवद्गीतेचा जर आपण पद्धतशीर अभ्यास केला तर कशा रीतीने अर्जुन या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे. अर्जुन हा पण या ठिकाणी दैवी गुणांनी युक्त म्हणते. 5व्या अध्यायात जेव्हा भगवान सांगतात दैवी संपद विमोक्षाय निबंधाय असुरी मतः, दैवी गुण मोक्षकारक असतात आणि आसुरी गुण बंधनकारक असतात. माशुच संपदम दैवी अभिजातोसी मांडव, पण अर्जुना तू घाबरू नकोस. माशुच शेवटी पण म्हणतात ना सर्व धर्मान परित्यज्य आमकाम सर्व पापेभ्यो मोक्षिष्यामी माशुच. माशुच म्हणजे काय? घाबरू नकोस. जेव्हा अर्जुनाला या ठिकाणी भगवंत आसुरी गुणांचं वर्णन करत आहे लगेच त्याला दिलासा देत आहेत की तू काही घाबरायचं कारण नाही, कारण दैवीम अभिजातोसी पांडव हा हे अर्जुना पांडव अर्जुनाचं एक नाव अभिजात असते. जन्मतः तुझा गुण कोणता आहे? अर्जुनाचा गुण कोणता आहे? दैवी गुण. आणि ह्या दैवी गुणाचं प्रकटीकरण अर्जुनाने पहिल्या अध्यायात केलं. जेव्हा अर्जुनाने निर्णय घेतला होता की मी हे युद्ध करणार नाही तर तो काही घाबरलेला नव्हता, पण त्याला असं वाटलं की मी हे युद्ध करून चांगलं करण्याच्या ऐवजी काहीतरी वाईटच करत. आणि त्याचे जे कारण अर्जुनाने दिले होते ते कदाचित तुमच्या लक्षात असतील की अर्जुन अतिशय सुंदर आणि अतिशय बुद्धिमत्तापूर्ण कारण देत आहेत. अर्जुन म्हणत आहे की जर आपण वडीलधाऱ्यांचा जर नाश केला तर काय होईल? कुलक्षय, कुळाचा किंवा कुलीन परंपराचा नाश केल्याचं पाप आम्हाला भोगावं लागेल. आणि मग कुल नाश केल्याने काय होईल? कुलक्षयम कृतम द्रोषम मित्रद्रोहीच पातकम, कुलक्षयम कृतम द्रोषम प्रपश्यस्ती जनार्दन. नंतर ते म्हणतात कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्म सनातन, की पारंपरिक जे सनातन जे शाश्वत जो धर्म ह्या कुलीन परंपरेमध्ये टिकलेला आहे त्याचा काय होईल? नाश होईल. आणि धर्मे नष्टे कुलकृष्ण अधर्माधी भवत्युत, आणि मग धर्म नष्ट झाला तर कशाचं प्राबल्य वाढेल? अधर्माचं प्राबल्य वाढेल. बरोबर. मग अधर्म वाढल्यानंतर काय होईल? अधर्माधिवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्री, कुलीन स्त्रिया ह्यांचं काय होईल? पतन होईल. स्त्रीषु दुष्ट असू वार्ष्णेय जायते वर्ण संक्रहा. तर वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रियांचं जे चरित्र होतं ते एवढं उदात्त असायचं की त्यांना दूषित करणं हे शक्य नसायचं. जसं आपल्याला फेमस प्रसिद्ध म्हणजे रावणाची कथा माहिती आहे की रावणाने किती प्रयत्न केलं तरी सीता मातेचं जे मन जे आहे ते विचलित करू शकले नाही, आणि केवळ त्या गोष्टीमुळे रावणाचं संपूर्ण जे काही पाप कृत्याचं काय झालं विनाश झाला आणि त्याला प्रचंड शिक्षा त्याचं भोगावं लागलं. आणि मग या ठिकाणी पुढे अर्जुन सांगत आहे की जेव्हा स्त्रियांचं पतन होईल तर अवांछित संतती म्हणजे अनवॉन्टेड पॉप्युलेशन वर्ण संकर हा संकरो नरका एव कुलज्ञाना कुलस्थिच. जन्मत जर मुलं दैवी गुणांनी युक्त असतील तर नैसर्गिक कोणत्या गुणांनी युक्त असतील? आसुरी गुणांनी. आणि मग आसुरी असल्यानंतर मग त्यांचं पुढचं जे आहे प्रवृत्तींच्या निवृत्तींचं, त्यांना काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कोण शिकवणार, त्यांना समजणारच, कारण बॉर्नच ते डिवाइन एक आहे. काही काही आपण मागच्या वेळेस पाहिलं की राजा वेन आहे, राजा वेनचं गोष्ट आपण ऐकते, तर तो जन्मताच डिमांड होता पक्का. आणि खेळण्या खेळण्यामध्ये मुलांचं काही चुकलं लगेच मित्रांना काय करायचं ठारच मारून टाकतो, तर तसं त्यांना काय करावं काय करावं न करावं काही कळत नाही. पदंती पित्रो हे श्याम लुप्त पिंड दगक्रिया, की मग आपल्या पूर्वजांचं उद्धार करता जी काही कार्य वंशजांना करण्याकरता सांगितलेलं ते कोणी करणार नाही, कारण त्यांना बाइंडिंगच नाही, त्यातलं कोणाचा उपकारच नाही. दोषे रेते कुलग्नाना वर्णसंकर कारके उस्तादंते जाती धर्म कुलधर्माश्च शाश्वत, आणि अशा प्रकारे शाश्वत कुलधर्माचा विनाश होईल. उत्सन्न कुलधर्माना मनुष्याना जनार्दन नरके नियतम वासो, आणि अशा प्रकारे धर्माचा नाश केल्यामुळे मला किंवा त्या व्यक्तीला नरकामध्ये काय करावं लागेल राहावं लागेल. अहोबत महत पाप, किती मोठं पाप मी करत आहे. यदराज्य सुखलोभेन हंतु स्वजन मुद्यता, अशा प्रकारे अर्जुनाने या ठिकाणी कशा रीतीने आसुरी लोकांचं जे कार्य ते म्हणजे धर्माचं नाश करणं आणि ते न करण्याकरता त्याचा कर होता, म्हणून त्याने सांगितलं की न युद्ध मी आता युद्ध करणार. तर या ठिकाणी पाचव्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला अशा प्रकारे दैवी गुणाने युक्त म्हटलेले. आणि मग सहाव्या श्लोकात भगवंत सांगतात की दोन प्रकारचे लोक जगामध्ये असतात, द्वो भूत सर्वो लोकेस्मी, दोन प्रकारचे लोक असतात, दैव आसुर एवच, एक दैवी गुण असतं दुसरा आसुरी गुण असतं. दैव विस्तरशः प्रोक्ता, तर मागे बरेच दिवस आपण दैवी गुणांचं आलं सरण, दैवी गुणांचं अभयन सत्व संस्कृती ज्ञान योग व्यवस्थित एक एक गुणाचं आपण विश्लेषण तीन तीन गुण एका क्लासमध्ये आपण पाहिलं. आणि मग या ठिकाणी भगवान म्हणताय दैव विस्तरशः प्रोक्ता, मी तुला आता दैवी गुणांचं खूप वर्ण विस्ताराने सांगितलंय. आसुरम पार्थ मे शृण, की आता तू या ठिकाणी आसुरी लोकांचं काय कर. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या जगामध्ये नेहमी दोन प्रकारची प्रवृत्ती कार्य करत असते, एक आहे डेमॉनियक राक्षसी, दुसरं आहे दैवी, आणि ह्याचा सर्व एकत्रित प्रभाव संपूर्ण जगावर होत असतो. आणि म्हणून जेव्हा आपण दैवी गुणांनी युक्त कार्य करत नाही तेव्हा लगेचच आपल्यावरती आसुरी गुणांचा प्रभाव होत असतो. आणि ज्याप्रमाणे भगवंत पुन्हा पुन्हा जन्म घेतात कशा करतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारती परित्राणाय साधना विनाशाय च धर्मसंस्थापनार्थ, की जेव्हा दैवी गुण वीक दुबळे व्हायला लागतात तेव्हा भगवंत स्वतः येऊन पुन्हा दैवी गुणाला काय करतात ताकद देतात. तर हे भगवंताचं कार्य. आणि त्याचबरोबर राक्षस पण पुन्हा पुन्हा जन्म घेतात, त्यांना वाटतं की आपलं डेमॉनियल जे कार्य ते चाललं पाहिजे. तर आजही या जगामध्ये अशा प्रकारचे कार्य करणारे लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे जगाला आसुरी पद्धतीने कार्य करण्याकरता शिकवत. आणि याचं जर आपण जीवनामध्ये जर काळजीपूर्वक ऑब्झर्व किंवा पाहिलं तर खरोखरच आपण आता दैवी संस्कृती करून हळूहळू पुढे चाललेलं आहे आसुरी संस्कृतीकडे चालले. कारण आसुरी जे लोक असतात त्यांचा उद्देश असतं की दैवी संस्कृती काय करायचं नष्ट करायचं, आणि ते हळूहळू हळूहळू त्यांचा प्रयत्न करत असतात. तसा द्रौपदीने एकट्यानी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाने जगभर लोक हरे कृष्ण महामंडळ करायला लागले.
हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे.
आणि मग द्रौपदांनी लोकांना शिकवलं की कशा रीतीने वैदिक संस्कृतीमध्ये राहायचं. तर पहिल्यांदा जेव्हा भक्त जेव्हा धोती कुर्ता घालायला लागले तर अमेरिकेचे लोक म्हणले हे बेडशीट काय घालतात, बेडशीट हे बेडशीट सांगते धोतर म्हणजे बेडशीट, बेडशीट पांघरायला पाहिजे किंवा अंथरायला पाहिजे ना, ते कोट पॅन्ट घालायला पाहिजे, बेडशीट का घालतात. आणि इव्हन स्त्रियांना पण साडी घालायचं पण माहित नव्हतं आणि साडी घेतल्यानंतर पदर घ्यायचं पण माहित नव्हतं. पण आपण पाहू शकतो की प्रभुपादांचे सगळे माताजी शिष्य जे असतात ते परफेक्टली साडी घेऊन ते पदर घेऊन राहतात. आणि असं प्रभुपादांनी न केवळ हरे कृष्ण आंदोलनाचं स्थापना केलं तर त्यांनी तिथल्या लोकांना काय केलं वैदिक संस्कृतीचं एक एक अंग शिकवत राहिले प्रभुपाद. आणि जर सीड परफेक्ट होतं आणि त्यामुळे त्यातून जे झाड उत्पन्न झालं ते परफेक्ट झालं. जसं आज आम्ही आजकाल गाईचा अभ्यास करतोय बोलत ओरिजिनल ब्रीड असतं आणि हायब्रीड ब्रीड असतं. तर आता भारतामध्ये पण ब्रीड ते प्युअर ब्रीड मिळणं अवघड झालेलं आहे ना. इथून काही जे गाई आहेत ते ब्राझील नावाच्या देशामध्ये काही लोक घेऊन गेले आणि त्यांच्याकडे आता 100,000 कंक्रेज नावाच्या ओरिजिनल गाई आहेत आपल्याकडे ते पाहायला पण मिळतात. तर अशा प्रकारे काय झालंय वर्णसंकर झालं आणि वर्णसंकर झाल्यामुळे भारतामध्ये भारतीय संस्कृती पाहायला मिळत नाही, ती आपल्याला इस्कॉनमध्ये पाहायला मिळते. इस्कॉनमध्ये गेलं तर लोक एकदम केसा मुंडन वगैरे करून स्वच्छ राहतात, दररोज धोती कुर्ता बदलतात. ऍक्च्युली पूर्वी हे लोक कॉमनली असेल, भारतामध्ये कॉमनली लोक अशा प्रकारे स्वच्छ राहायचे आणि ते दृश्य एक स्वाभाविक होतं. पण दुर्दैवाने आज भारतामध्ये कुठंच ते दृश्य पाहायला मिळत नाही आणि याच्या उलट आपल्याला पाहायला मिळतं की मुंबईमध्ये एवढं गर्मी असतं, अगदी सर्वांना म्हणजे त्वचेचे वेगवेगळे आजार झालेले असतात, तरी पण लोक जे कडक टाळ कोट आणि वर मग एसी लावतात, मध्ये त्यांना कळत नाही की हे भारतामध्ये एवढा कडक झालाय तर ड्रेस घालायचं काही गरज नाही. आणि आपण भारतात भारतीय स्त्री आपण पाहतो की त्यांना पण हे ओरिजिनल ड्रेस साडी वगैरे घालायला आवडत नाही, ते जीन्सचं पॅन्ट आणि 3/4 1/4 हाफ नवीन नवीन ड्रेसेस निघाले ना, तर ते घातायला फार आवडतं त्याच्यामध्ये ना. तर हे सर्व कसं झालंय, आपण त्यांचं अनुकरण करावं कारण डेमॉनिक लोकांचा प्रभाव आपल्यावरती वाढत. पूर्वी असं नव्हतं, म्हणून प्रभुपादांनी काय केलं, दैवी गुणांनी युक्त हे कृष्ण गुणामृत आंदोलनचं काय केलं, अमेरिकेमध्ये स्थापना केलं. आणि मग अमेरिकन तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली की तुम्ही जा शेतामध्ये, तुम्ही सिम्पल लिव्हिंग दाखवा लोकांना, गोरक्षा करा. आणि त्या लोकांनी लगेच सगळं सोडून दिलं, त्याने एज्युकेशन सोडलं, जॉब सोडला, भौतिक जगाशी संपर्क सोडलं. ते म्हणले हे काही कामात नाही, हे सगळं कसं झालेलं आहे, हे डेमॉनिक लोकांनी याचं प्रभुपण. ऍक्च्युली जसं कंसाचं राज्य होतं, तर कंसाने राज्याची स्थापना करण्याकरता काय केलं, तुम्ही जर हिस्ट्री वाचलं असेल तर त्याने काय केलं होतं, सगळे डेमॉन लोकांचं अलायन्स म्हणजे सगळ्यांचं संघटना तयार केलं. मग कोण कोण होतं त्याच्यामध्ये, आघासूर नंतर बाणा, आघासूर नंतर पूतना नंतर विविध सगळे जे काही त्यांनी मित्र गोळा केले होते वेगवेगळ्या प्रकारचे, आणि इतर लोकांमधून पण त्यांनी मित्र तयार केले. आणि त्यावेळी जरासंध नावाचा मोठा डेमॉन होता, त्याला तर सासराच करून टाकला. तर असं डेमॉन लोक पण एकत्र येतात आणि अशा प्रकारे त्याने एवढा प्रभाव त्याने गाजवलं होतं की देवी देवताला पण काय व्हायचं ह्या राक्षसांचं भीती वाटत. आणि मग त्याचं वध करण्याकरता स्वतः भगवंतालाच अवतरित झाले, कारण डेमॉन अतिशय पॉवरफुल झालं. तसं हे जे आधुनिक काळामध्ये अमेरिकन गव्हर्नमेंट सगळीकडे प्रपोगंडा सुरू आणि त्यांचं जे धोरण आहे अमेरिकन लोकांचं ते कम्प्लिटली एवढं व्यवहारी होतं की कम्प्लिटली जगावरती कसं आपण आपला प्रभाव करायचं आणि त्याकरता ते काही करू शकतो. कशाही प्रकारे जगाचं जे कल्चर आहे ते नष्ट करण्याचं मोठे मोठे कंपनी, जसं प्रभूजी सांगतात की काही कंपन्यांनी काय ठरवलं की आता आपण एक गाईचं मांस विकायचं आणि पूर्ण शेती त्याच्याकरता करायचं, पूर्ण गायींचं मांस तयार करायचं आणि लोकांना मस्त पॅक करून ते द्यायचं. आणि विद्यार्थ्यांना वाटतं की किती न्यूट्रिशियस आहे. आता एक भक्ताचं ईमेल वाचलं की न्यूझीलंडमध्ये तो भक्त सांगू लागला, एका तो दुकानात गेला आणि त्याला त्या जी मालकीन बाई होती दुकानाची तिला तो भक्त चांगला वाटला आणि ती म्हणाली की ठीक आहे माझ्याकडे हे मांसाचे काय कांड्या का काय ते तुम्हाला मी मोफत देते. तर तो म्हणाला नाही मी तर 40 वर्ष झाला शाकाहारी आहे, वयस्क भक्त आहे, मी हरे कृष्णचा मेंबर आहे. तिला अशक्यच वाटलं, ती म्हणजे 40 वर्ष शाकाहारी आहेत आणि मग तुम्हाला प्रोटीन कुठून मिळतं. मग म्हणजे ह्याने प्रपोगंडा एवढा डेमॉनिक लोकांनी प्रचार करून ठेवला की जर तुम्ही हे अंडी खाल्लं नाही, मांस खाल्लं नाही तर तुम्ही काय व्हाल, तुम्ही वीक व्हाल, तुमची मुलं आजारी पडतील. आणि असं झालं, डॉक्टर लोकांनी असा प्रचार केला म्हणून घराघरामध्ये एक चांगले लोक आपण कधी खाल्लं नाही पण मुलांना जबरदस्तीने अंडे खाऊ लागले. हे आज 25 वर्षापूर्वीची गोष्ट, असं घटना घडलं घराघरामध्ये. कारण काय, डॉक्टर लोकांनी सांगितलं की नाही नाही मुलांना नाही दिलं तर मुलं काय होतील बारी. ऍक्च्युली पूर्वी शेतामध्ये राहणारे लोक आपापच हे असायचे, आपण जे बारीक झालो ते मिसयूज ऍट्रॉफी आहे आणि आपण मसल वापरतच नाही तर बारीकच होणार ना. मग तिकडे गाडीवर चालायचं नाही, काही दंडाचा वापरच करायचं नाही, शिंदा करता पाणी शिंदायचं नाही तर ऍट्रॉफीच होणार. पण त्याने असं प्रपोगंडा केलं. एक 25 वर्षापूर्वी वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं होतं की थोडंफार दारू पिलंच पाहिजे ना डायजेशनला, अल्कोहोल चांगला असतं ना रोज. अगदी म्हणजे सभ्य घरामध्ये लोक चुकून आमचे आमच्याकडे आठवत की कपाडामध्ये दारू ठोळ ठेवायचं, जेवढ्यानंतर थोडं थोडं दारू पिकायचं. प्रपोगंडा डेमॉनिक जेव्हा प्रपोगंडा होतं तेव्हा त्याला प्रवृत्ती त्याला कळत नाही काय करायला पाहिजे. कॉमन इट बिकम्स कॉमन हॅबिट की ठीक आहे थोडंच दारू प्यायला हरकत नाही, आता बिअरचं दुकान आहे आपल्या कपाडामध्ये थोडं ठेवायचं, थोडं घ्या जास्त करू नका तुम्ही, हे की नाही. आणि एक वेळ असं होतं की अमेरिकेमध्ये जवळपास सगळ्या स्त्रिया सिगरेट पाहिजे, आपण कल्पना करू शकतो. सगळ्यांना असं प्रपोगंडा केलं होतं की गुड गुड तुमचं सगळं हे श्वास आहे ना एकदम छान होतं, एकदम थोडं प्यायचं हो थोडं, म्हणजे काय होतं श्वास नाही का एकदम शुद्ध होऊन जाते. हा प्रपोगंडाचा काही उद्देश होता. प्रोपोगंड अशा प्रकारे केलेला जातो की व्यक्तीला कळतच नाही योग्य काय आणि अयोग्य काय, आणि नंतर त्याला कळायला लागले की अरे बापरे याच्याने कॅन्सर होतो. मग ते आता एक तंबाखूचं ते पाकिट बघा त्याच्यावरती असं कॅन्सरचं चित्र आहे लाल रंगाचं कुठेतरी पडलेलं असतं खूप कोणतं कंपनी मला माहीत नाही, आणि त्याच्यावर लिहिलं असतं टोबॅको मारतं तुम्हाला, आणि तेच ब्रँड बहुधा जास्त विकल्या जाते की सगळीकडे पडलेलं असते पाहिलं त्याचं टपरीवरती कुठे पण दिसते आपल्या कोपऱ्यावरती तिथे जे टपऱ्या आहेत टोबॅको किल्स टोबॅको किल्स, आणि त्या सिगरेटच्या पाकिटवर असं छातीचा फोटो असतो एक्सरे आणि लिहिलं असतं की टोबॅको च्युईंग इज डेंजरस च्युईंग. आणि सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं की हे लिहिल्याने लोकांचं सिगरेट पिणं कमी होईल, पण असं उलटच परिणाम दिसले. जेव्हापासून हे वॉर्निंग झाले तर लोक जास्तच प्यायला लागले. जसं की डॉक्टर लोकांना माहिती असते की हे सिगरेट पिणं कॅन्सर होतं वगैरे, पण सगळे डॉक्टर लोक सिगरेट पित असतात. विशेषतः 25 वर्षापूर्वी अशी ट्रेंड होतं की डॉक्टर म्हणजे हातामध्ये सिगरेट पाहिजे आणि ते बिअर ब्रँडी प्यायला पाहिजे ते पार्टीमध्ये वगैरे, खास डॉक्टर लोकांच्या पार्टी. आणि आता प्रभुपादच्या कृपेने दैवी गुणांचा उद्धार झाला आणि हरे कृष्ण पण आता मेडिकल कॉलेजमध्ये वगैरे प्रचार करायला लागली, तर मग बुद्धी यायला लागली डॉक्टरांना की काही गरज नाही. आता इथे बरेच डॉक्टर आहेत जे बिलकुल मांसाहार ॲडव्होकेट करत नाही, नाही नाही काही गरज नाही, प्युअर व्हेजिटेरियन डाएटमध्ये सगळं सप्लिमेंट असतं. आणि गाईचं दूध आहे एकदम न्यूट्रिशियस आहे, लहान बाळाकरता एकदम चांगलं आहे, काही वृद्ध लोकांकरता एकदम चांगलं आहे त्याचं जे काही न्यूट्रियंट्स कंटेंट आहे. पण ते डेमॉनिक पुन्हा प्रोपोगंडा आहे, म्हणून ते गाईचं दूध चांगलं नाही, गाईचं मांस चांगलं आहे. गाईचं दूध शेवटी पुन्हा काही लोक म्हणतात मी शाकाहारी आहे मग गाईचं दूध का पिता, गाईचं दूध पण रक्तच आहे. दूध म्हणजे काय, रक्ताचं ट्रान्सफॉर्म. जसं ॲक्च्युली जर ते स्तन कापलं तर स्तनामध्ये रक्तच निघणार, पण जेव्हा गाय ते वासराला पाहतं आणि तिला प्रेम उत्पन्न होतं तर ते काय होतं, प्रेमाचं वात्सल्य भावामुळे काय होतं, रक्ताचं रूपांतर दुधामध्ये होतं आणि प्रेमाने गाय काय करते विपुल प्रमाणामध्ये दूध देते. तर हे त्याचं सायन्स आहे. जसं आईला दूध तयार होतं कसं तयार होतं, आमचे मित्र डॉक्टर आहे गायनेकोलॉजिस्ट, ते म्हणले ते तर मिरॅकल आहे की जसं बाळ जन्माला आलं की लगेच आईला दूध तयार होतं, जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत दूधच येत. म्हणजे हे कोणी सायन्स तयार केलेलं आहे, भगवंत आणि दैवी योजनेखाली सायन्स तयार केलेलं आहे. पण जर कोणी म्हणेल की मग आईचं दूध कशाला प्यायचं, आईचं रक्तच प्यायचं, तर हे काय झालं डेमॉनियक. आणि त्यांनी सांगितलं याच्यामध्ये व्हिटॅमिन आहे, याच्यामध्ये प्रोटीन आहे, आणि एवढं मोठं प्रोपोगंडा केलं जातं की कॉमन माणसाला वाटते की नाही हेच खरं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलंय की आसुरी लोकांना कळत नाही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तर साधारणतः आपल्याला असं वाटतं की आसूर म्हणजे काय, त्याचं असं की शिंग वाचलं पाहिजे, शिंग असं त्याचं कान मोठे पाहिजे आणि जीव असं लांब पाहिजे, जरी भारतामध्ये असतं आपलं आसूर म्हणजे असत, पण तसं नाही. हा एक काळ असं होता की जेव्हा आसुरी लोक आणि दैवी लोक हे वेगवेगळ्या ग्रहावरती राज्य करायचे, वेगवेगळे प्लॅनेट्स असतात. सत्ययुगामध्ये समजा वराह भगवंताच्या वेळेस एक हिरण्याक्ष राक्षस, हिरण्याक्षे मोठे सुळे होते आणि मोठा दुष्ट राक्षस होता. हिरण्याक्षाने काय केलं, पृथ्वीचं एवढं खोदकाम केलं, एवढं खोदकाम केलं की सगळं सोनं गोळा केलं. हिरण्याक्ष लोकांना सोनं फार आवडतं, हेलो विष्ठा पण हेलो असतं जे साधू लोकांना इट इज लाईक येलो स्टूल, मग ते सोनं लोक गोळा करतात. खूपच सोन्याचा हव्यास असतो, लोभ असणं हे पण आसुरी प्रवृत्ती. हे पुढे 17व्या 16व्या अध्यायात पुढे येणार आहे. कसं लोभ काम आणि क्रोध हे तिन्ही नरकाचे द्वार आहेत, कारण ते डेमॉनिक प्रवृत्ती. ते हिरण्याक्ष काय होतं, खूप गोळा केलं, एवढं केलं अति तिथे माती, काय झालं पूर्ण पृथ्वीचं बॅलन्सच गेलं. आणि बॅलन्स गेलं तर पृथ्वी जी आहे गर्भोदक सागरामध्ये, ऍक्च्युली पृथ्वी बॅलन्स आहे, आपण पाहत नाही किंवा सायंटिस्टलाही कळलं नाही, ते कल्पना करत आहे आपलं टेलिस्कोप घेऊन माझ्यामध्ये असं माझ्यामध्ये असं दोघांमध्ये भांडणं करत असतं. ऍक्च्युली त्यांनी किती भांडणं केलं, पण जर बॅलन्स बिघडलं तर दोघंही खड्ड्यात पडणार आहे, यांचं भांडणं चालूच आहे. कारण कोण सायंटिस्ट पृथ्वीला चालत नाही. तुम्ही कल्पना करा की पृथ्वी प्रचंड वेगाने फिरायला लागली, तरी आपण सत्संगाला आलं तर हे सगळं जागेवर दिसते, उलट होत नाही खालीवर. म्हणजे भगवंताचं प्रचंड शक्ती याच्या मागे कार्यरत आहे. हिरण्याक्षाने काय केलं, याचं बॅलन्सच बिघडलं आणि एवढं प्रचंड ठेवण होतं आणि त्यामुळे पृथ्वी पण गर्भोदक सगळ्यात पडली. आणि हिरण्याक्षाला चॅलेंज करायला संपूर्ण जगात कोणीच नव्हतं, पण त्याला खाजवायचं असं. असं काही काही लोकांना ताकद असते, बाणासुराला ताकद होती, तर त्याला काय वाटायचं की माझ्याकडे 1000 हात आहे, मग काय करू काय करू म्हणून तो काय करायचा, एखाद्या पर्वताला बदलून करायचा, बदलत बदलायचं पर्वताला, आणि मग पर्वताचे तुकडे तुकडे करायचे. मग सगळीकडे फाईट करून बाणासुराला वैतागला, कारण त्याच्याशी लढाई करायला कोणीच आलं नाही. मग शेवटी कोणाकडे गेला, शिवजीकडे गेला, कारण शिवजीने वरदान दिलं होतं बाणासुराला, तिला हजार हात होतील, कारण त्याने शिवजी करतात ते ढमढमढम. शिवजी पण आशुतोष आहे, पाहिलं आपण मागच्या वेळेस प्रभूजीने शिवजीवर सांगितलं. शिवजींनी लगेच त्याला आशीर्वाद देऊ टाकला बाणासुर. मग बाणासुर शिवजीला म्हणला, तुम्ही काय आशीर्वाद दिला म्हणला, मला कोणी फाईट करायला भेटला, कोणीतरी भेटलं पाहिजे जो माझ्याशी बरोबर असेल. शिवजी म्हणले, तथा असतो नक्की वाट पहा म्हणले, तुझी गाठ एका व्यक्तीशी होईल, तो तुझा पूर्ण अहंकार काय करे नष्ट नष्ट करत टाके. हरी भो. आणि कोणी नष्ट केलं मग? बाणासुराचा पराभव कोणी केला? हा, श्रीकृष्ण भगवान की. कारण भगवंताला माहित होत की हा मोठा बदमाश आहे, कोणी याचा पराभव करू शकणार नाही. भगवंताने आपलं सुदर्शन चक्र घेतलं आणि भगवंताचं चक्र बरोबर काम करते, रेझर शार्प ब्लेड शार्प आहे, फटफट फटफट फट. एकाच वेळेस त्यांनी त्याचे सर्व हात कापून टाकले, दोन हात ठेवले, त्याला मारलं नाही कारण तो शिवजीचा भक्त होता, त्याला अभय देऊन टाकलं, ठार केलं आणि तो प्रल्हादच्या कुळामध्ये जन्माला आलो होते म्हणून पण मारलं. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की बाणासुर, दुसरं कोणतं राक्षस होतं? हिरण्याक्ष. हिरण्याक्षाला पण असं फार कंड झालं होतं, कंड असतं नाही जसं एखाद्या बैला असं भुसणी द्यावं वाटतं लढाई, फक्त एक दोघा तक्का करत बसतात, किंवा कधी कधी जमीन बैल पाहिलं नाही, बैल कधी कधी जमीनच उकरत बसतो एकटाच, त्याला फार मजा येते शिंग आपलं लढाई करण्याला. तसं हा हिरण्याक्ष सगळीकडे फिरला आणि चारही लोकपालांकडे गेला, इकडे यमराज इंद्र आणि अजून वरुण देव, शेवटी वरुण देवाकडे गेला पाताळामध्ये. आणि वरुण देवाला म्हटलं, प्लीज प्लीज, वरुण देव बसले होते आपल्या आसनावरती, त्यांच्या पाया पडल्या, प्लीज काय झालं, प्लीज माझ्याशी लढाई करा. म्हणजे कोणीच लढाई करायला तयार आता वरुण देवाकडला हा फार शक्तिशाली आहे, ते पण म्हणणं म्हणले भांडणं करण्यात काय अर्थ नाही, म्हणले असं कर म्हणले, आता मी म्हातारा झाला म्हणले, तू तिकडे भगवंताकडे प्रार्थना कर, म्हणजे भगवंत तुला येथील बरोबर धडा करण्याकरता, आणि काळजी करू नको भगवंत. आणि मग भगवंताने वरारूप धारण केलं आणि हिरण्या